नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. इस्रोच्या स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा पूर्ण, दोन्ही उपग्रह निर्धारित कक्षेत दाखल. विवाद से विश्वास योजनेला सीबीडीटीकडून महिनाभराची मुदतवाढ. मस्साजोग तसंच परभणीतल्या पीडित कुटुंबियांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन. छत्रपती संभाजीनगरला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. अहिल्यानगर परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. आणि लातूर धाराशिव आणि बीडसह अनेक गावात वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून काल रात्री पीएसएलव्ही C-16 या प्रक्षेपकाद्वारे SDX-01 आणि SDX-02 या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. हे दोन्ही उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले. या वर्षातलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं असून आता पुढच्या 10 दिवसात डॉकिंग अर्थात हे दोन्ही उपग्रह अंतराळात जोडण्याचा दुसरा टप्पा सुरु होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरेल. चांद्रमोहिमा तसंच अंतराळ स्थानकासारख्या प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार असून या क्षेत्रात भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विवाद से विश्वास या योजनेची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. आज ही मुदत संपणार होती. यामुळे करदात्यांना प्राप्तिकराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी वेळ मिळणार आहे. वर्ष 2025-26 आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. 2025-26 अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला काल नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर प्रारंभ झाला. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले 2361 छात्रसैनिक सहभागी होत असून त्यात 917 विद्यार्थिनींचा समावेश आहे. 14 मित्र देशांमधले कॅडेट्सही या शिबिरात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभागांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास आणि पंचायत राज आदी विभागांचा पुढील 100 दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आठवले यांनी केली. ते म्हणाले,
मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना घडलेल्या आहेत. जे काही प्रकार घडत आहेत ते योग्य नाही. महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे. पोलिसांना पण सूचना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी मी भेटले होते, त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्येही या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कुणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे. ते प्रकरण CIDला असल्यामुळं CIDने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा.
दरम्यान आठवले यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियाचीही भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे 5 लाख रुपये मदत करण्यात आली तर वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात शस्त्र परवान्यांचं अवलोकन सुरू झालं असून आवश्यकता नसलेल्यांचे परवाने रद्द केले जातील असं जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं आहे. आमदार सुरेश धस यांनी काल जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन शस्त्र परवान्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्साजोग हत्याप्रकरणी महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगरला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडीत बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू होईल असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ऍटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे तो मार्च पर्यंत सुरू व्हावा, सुरुवात होईल. आज तो जो 88% पाईपलाईनचं काम कम्प्लीट झालेलं आहे, 7 टँक ऑलरेडी कमिशन झालेले आहेत, 22 टँक्सचं मार्च पर्यंत कम्प्लीट होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करून आणि जून पर्यंत संपूर्ण काम कम्प्लीट करून शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.
अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील शिरूर तालुक्यातल्या विघनवाडी ते बीड जवळील राजुरीपर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी काल करण्यात आली. बीड इथं झालेल्या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च 2026 पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. तामिळनाडूत कन्याकुमारी इथं देशातल्या पहिल्या काचेच्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. विवेकानंद स्मारक ते संत तिरुवल्लुवर प्रतिमा या दोन ठिकाणांना जोडणारा हा पूल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राष्ट्राला अर्पण केला. 133 फूट उंच आणि 77 मीटर लांबीच्या या पुलावरून समुद्राचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात काल वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात येळवस नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्रपरिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली.
ह्या सणाचं महत्व म्हणजे रब्बीचं पूर्ण पीक भरलेलं असतंय आणि शेतामध्ये कुपी करून पाच पांडवाची, लक्ष्मीची आणि काळी आईची पूजा केली जाते आणि सर्व नातेवाईक मित्र परिवार यांना शेतामध्ये बोलून विशेष करून आंबील, भजी, तिळाची पोळी, वनभोजनाचा स्वाद हे सर्व जण येऊन घेत असतात.
बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी इथं सुरू होणार आहे. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ ज्युदो स्पर्धेत धाराशिव इथले ओमप्रसाद निंबाळकर यांनी 90 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. यामुळे राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निंबाळकर यांचं स्थान निश्चित झालं आहे. सातारा इथं घेण्यात आलेल्या 11 वर्षाखालील राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे यानंही सुवर्ण पदक जिंकलं आहे. जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर काल एका क्रिकेटपटूचं हृदयविकारानं निधन झालं. विजय पटेल नावाचे हे क्रिकेटपटू मुंबईतल्या नालासोपारा इथून ख्रिसमस ट्रॉफी खेळण्यासाठी जालन्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या 5 तारखेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली.
ही साधारणतः 12व्या शतकापासूनची परंपरा आहे असं आमची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि हेमाडपंथ मंदिराची बांधकाम हे त्यावेळेस 12व्या शतकामध्ये झालेली आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान या ट्रस्टच्या वतीनं दर्शनार्थीची पूर्णपणे अशी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचं दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची 10 दिवस भोजनाची किंवा अन्न छत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात 63 बालविवाह थांबवण्यात यश आलं असल्याची माहिती राऊत यांनी दिली. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करून सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी आणि दर महिन्याला तसा अहवाल सादर करावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचा काल स्वामी यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज सकाळी 9:30 ऐवजी दुपारी 1 वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. इस्रोच्या स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा पूर्ण, दोन्ही उपग्रह निर्धारित कक्षेत दाखल. विवाद से विश्वास योजनेला सीबीडीटीकडून महिनाभराची मुदतवाढ. मस्साजोग तसंच परभणीतल्या पीडित कुटुंबियांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन. आणि अहिल्यानगर परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजूर दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.